ಅಥ ಸಂಕೀರ್ಣ ಸ್ತಬಕ ಸಮಸ್ತ ಗುಣ ವಿಸ್ತಾರ ಸಮಾವೇಶ ನಿವೇಶನಂ ವಂದೇ ಅರವಿಂದ ನಿಲಯಂ ವರದಂ ಪರದೈವದಂ ಸಮಸ್ತ ಗುಣ ವಿಸ್ತಾರ ಸಮಾವೇಶ ನಿವೇಶನಂ ವಂದೇ ಅರವಿಂದ ನಿಲಯಂ ವರದಂ ಪರದೈವದಂ ಔದಾರ್ಯ ಸೇವದಿರ್ ಅನಿಂದಿತ ಕಾಂದಿ ಸಿಂಧು ಓಜ ಪ್ರಸಾದ ನಿಧಿರ್ ಉಜ್ವಲ ಸೌಕುಮಾರ್ಯ ವೈದರ್ಭರೀದಿರಿವ ವಾರಿದಿ ರಾಜಕನ್ಯೇ ಶ್ಲಾಕ ಪದಂ ಭವಸಿ ಸಾರವಿದಾಂ ಕವೀನಾಂ ಆರಂಭಂ ಏತ್ಯ ಮಹನೀಯಂ ಅಮೋಘ ಯತ್ನಾಃ ಪ್ರಾಪ್ತ್ಯಾಶಯಾ ಸೃದ ಪದಾ ಪರಮೇಪ್ಸಿ ತಸ್ಯ ನಿತ್ಯಂ ಫಲಂ ಕಲಯಸೆ ನಿಯದಾಕ್ತಿ ಬಾಜಾಃ ನಾತೇನ ನಾಟಕ ಕಲಾ ಪರಿಪಾಟಿಗೇವ ವ್ಯಾಪ್ತ್ಯಾ ಪ್ರಸಿದ್ಧಾ ಸೃತ ಪಕ್ಷಪಾದಾಃ ಪಾದಾನಭಿಜ್ಞಾ ಪ್ರತಿಪಕ್ಷ ಶೂನ್ಯಾ ಸಮೀಹಿತಂ ಸಾಧಯಸಿ ಧ್ರುವಂ ನಃ ಸತ್ತೇದುವತ್ತುಕ್ತವಯೋಧಿಗಣ್ಯೇ ಪ್ರಕೃತಿ ರುಚಿರ ಮೂರ್ತಿ ಪ್ರತ್ಯಯಾನಾಂ ವಿದಾತ್ರೀ ಸಮಧಿಕ ಗುಣವೃತ್ತಿ ಸಾಧು ದಾಮದಧಾನ ಸೃಜದಿ ಪದಂ ಅಜಾತ್ಯೈ ಗೀರ್ಸಿದಾಂ ತ್ರಾಗ್ ಆನಂದ ಸ್ಥಿರ ಪಣಿದಿ ವಿಧೇಯ ಶಬ್ದ ವಿದ್ಯೇವ ಪದ್ಮೇ ಅಧಿಕರಣ ವಿಚಾರಾರಂಭಸೀತ್ ವಿವಕ್ಷಂ ಕಿಮಪಿ ವಿಸದಯಂತ್ಯಾ ಕೃಷ್ಣ ವೇದಾರ್ಥ ತತ್ವಂ ಗಲತಿ ಗಗನ ಕರ್ಮಾಲಂಬನಂ ಮೋಹಜಾಲಂ ಕಮಲ ಮುಖಿ ಭವತ್ಯಾ ಕರ್ಮ ಮೀಮಾಂಸಯೇವ ಚದುರಾಕೃತಿ ಕ್ಷಣಾಭಿರಾಮ ಪರದೇವಸ್ಯ ಗುಣಾನ್ ಪ್ರಕಾಶಯಂದಿ ಉಪದರ್ಶಯಸೆ ಅಭವರ್ಗ ಮಾರ್ಗಂ ಮಮ ಶಾರೀರಕ ಭಾರದೀವ ಮಾತಗ ಸುವರ್ಣ ಶ್ರೀರಮ್ಯಂ ಸುಪಕರ ಪದರ್ಶಂ ಶ್ರುತಿಕುಲಂ ಭವತ್ರೂಪಂ ಛೇದಂ ಭವತಿ ಮಹಿದಂ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಗಣೈಃ ತಯೋರಿತ್ತಂ ವೇದ ಸ್ಫುರದಿ ತಡಿ ನೀಜಾನಿ ತನಯೇ ಬುಧೇಂದ್ರೈರ್ ಅಧ್ಯೇಯಂ ಪ್ರಥಮಂ ಇದರಧ್ಯೇಯಮಿದಿ ಚ ವ್ಯಾಕೋಸವಾರಿಜದರಾಂ ವಿಜರಾಜ ಸೇವ್ಯಾಂ ಅವ್ಯಾಹೃದಾಂ ಅಮೃತ ಸೈವಲಿನೀಂ ಇವ ತ್ವಾಂ ನಿಸ್ಸೀಮ ಸಂಸೃತಿ ನಿದಾಕ ವಿದಾಕ ದತ್ತಾಃ ಕೇಚಿತ್ ಸುದಾಪ್ತಿ ತನಯೇ ಕೃತಿನೋ ಭಜಂತೆ ವಾತ್ಸಲ್ಯಂ ತವ ರಾಘವ ಪ್ರಣಯಿನಿ ವ್ಯಾಸಷ್ಟಕಾಕಾಸುರಃ ತಿಂ ದುರ್ಗಡ ಸಾಧನೀಂ ಹನುಮದ ಸೀದಸ್ಸ ಬಾಲಾನಲಗ ಔದಾರ್ಯಂ ತ್ವದಪಾಂಗಲಬ್ಧ ವಿಭವೋಲ್ಲಾಸ ಮಹೇಂದ್ರಾದಯಗ ಕಾರುಣ್ಯಂ ಕೃಪಣಾ ವಯಂ ತು ವಿಗುಣ ನಿರ್ಹೇತುಕಂ ರಕ್ಷಿತಾಃ ದೋಷೌಗ ಶರಣಂ ಜಗಾಮ ಗುಣದಾಂ ಆದಿಸುರಂಗಾನಿ ತೇ ಕೌಡಿಲ್ಯಂ ಕಿಮ ಬಿಬ್ರುವೌ ಕಡಿನಥ ಕಲ್ಯಾಣಿ ವಕ್ಷೋರುಹೌ ದಾರಿದ್ರ್ಯಂ ಪದಮಧ್ಯ ಭಾಗಂ ಅದರಂ ರಾಗಸ್ತಮಕುಂದಲಾಂ ಚ ಸಾಂಚಲ್ಯಂ ದೃಶಂ ಅಂಬ ಮಂದಗದಿತ ಪಾದೌ ಮುಖಂ ಮುಕ್ತತಾ. हृदस्त्वया देवि कृपा कडाक्षलेशैः अहं श्लोककृदर्पकोऽपि परं त्वहं श्लोककृदित्यभीष्णम् कथानुगायेयम् इति प्रदीक्षे आगस्तधिं मे किमदृश्यविद्याहम् अध्यापयस् अब्धिसुदे तदा त्वं स विश्वतः सक्षुरधोक्षजोभिः न पश्यदि व्यक्ततमां यथैनाम् रक्षेदिनाथ सविते तव गाढमुक्तिः यद्युद्गता मम भवेत् तत एव मुक्तिः एतावदि श्रितमनोरथपूरणेऽस्मिन् कृष्णप्रिये ननु तथापि कियान् विचारः यत्यम्बनिन्दसि यदूत्वकवल्लभे माहं कर्माणि कारय तथा कलुषोज्झितानि नैगृण्यं येषियति वा न ततोऽपि दूये नैराज्यमेव हि सुखं निकतन्ति सन्तः नैवापवर्गमधिदुर्गम् अमर्तये त्वाहम् न स्वर्गमम्बन तथोऽपि अपरं च सौख्यम् अभ्यर्थये हरिसखि त्वयि भक्तिमात्रम् अत्रापि सिन्दयसि चेत् अथ किं करोमि मा कोपं कुरु मादर्येकमधुना जल्पामि दृष्टो वचः शक्तिकर्तुम् अकर्तुम् अन्यतयितुं जागर्तियेयं त्वयि तल्लेशो मम चेत् असेत्य अमृतं सर्वान् अनेशं क्षभा विद्मो नैवम् उपेक्षसे घनकृपा कस्मात् त्वम् अस्मान् इति सौन्दर्यस्य निधिर्मुदाम् उदयभो सम्पत्तिमञ्जूषिका कान्तीनां निलय कला जलनिधि क्षान्तेर्निशान्तस्थली दाक्षिण्यस्य शरण्यसत्मकमले तातृत्वविश्रान्तिभोः आस्थानीय ससां प्रभासि सतृषाम् आद्यस्य पुंसोदनम् मोहोन्मूलनमौलिका भवजुषां मोक्षाध्वनिश्रेणिकाः चेदशुद्धिविधानसिद्धकुडिका सिन्दादमच्चन्द्रिका विद्याविभ्रमशालिकासि कमले विष्णोर्वुरोमालिकाः मादस्त्वं मम पारिजातलधिका मोदाम्बुदेर्वीचिका विहासपुण्यानाम् अपि च विकसाम्बोरुहरुचाः विवर्तो हर्षाणां विदधिरमृदानां परिणतिः विहारकारुण्यामृदजलदिवीचीपरिषदाः विकल्पकल्पद्रोर्जननि तव वेक्षा विजयते प्रज्ञालतानां किम् उभग्नयष्टिः प्रणायतां कामगवी कवीनां प्रभञ्जम् आदस्त्वम् अकिञ्चनानां प्राणप्रदेष्टा परमासि काष्ठा अस्मातृसाम् अप्पुदयं गुरो वा नाथस्य पद्मे नयनोत्सवो वा दिव्यौषधं वा दुरितामयानां पारं परं वा भवति भवतेः ताडङ्गरक्षां त्रिदशाङ्गनानां तरङ्गिणी जानिनि तव पलश्रीः दारिद्र्यविद्रावणमूलविद्याहं जगुर्जगन्नायकनायिकां त्वाम् परिष्कृतिं पङ्गजकाननानां परायणं न चरणागतानां सन्दःसगुन्दत्वजसुन्दरि त्वां सर्वस्वमाहुः सकलागमानां परिकर्म विनिर्मलं मुरारेः प्रदि यत्नं प्रदि बुत्तसे मुषीणां भवदीं भवदिष्णयादनानाम् अभिचाराहूदिम् आहुरतिगन्ये मुनिमानसराजकंसिकावाः मुरभित्कल्पकमञ्जुमञ्जरी वा श्रुतिपञ्जरदिव्यसारिका वाः जननि त्वं गुणरत्नपेडिका वा प्रीतिसृष्टिरियं तडिल्लधानां परिणामोऽनुशिरीषमञ्जरीणां प्रीतिपादि हृदि त्वदीयमूर्तिः परिवृत्तिर्हरिपत्निकाञ्जनानां प्रस्तावना भुवनपालननाटकस्य प्राच्यादिशो तवलिमापि च कालरात्रेः दुर्गर्व सर्वरजनीचर धूमकेतुः दोषद्रुमस्य परसुस्तव देवि रूपम् आलानयष्टिरसि योगि मनो गजानाम् आशापि सपरिमोचनमन्त्रविद्या कार्तान्तलोकगमनप्रतिरोधमुद्रा कारुण्यपुण्यतडिनि कमलालये त्वम् शरदं तमोगणानां शाश्वतसुखं सम्पदाम् उभोद्गानाम् शरणं व्रजामि कमले सौरिवसीकारमूलिकां भवति शरदं तमोगणानां शाश्वतसुखसम्पदाम् उभोद्गातम् शरणं व्रजामि कमले सौरिवसीकारमूलिकां भवति इति श्रीमद्वेङ्कटातुरिविरचि श्रीमल्लक्ष्मीसहस्रे सङ्गीनस्तबकत्रयोविंशसम्पूर्णः।